नमस्कार, आकाशवाणी पणजी ज्या प्रादेशिक खबरां विभागा वरवीं सुरज कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोय विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिसा आमदार एल्टन डिकॉस्टान सभापती आड केल्या विधानावेल्यान दुसऱ्या दिसा सेगीत दोन वेळा प्रस्नोत्तराच्या तासाक सभाघर स्थगीत जाले. साडेअकरांक सुरू जाल्ले सभाघर फक्त 18 मिनटांत चल्ले, जाल्यार दुसरे फाट सभाघर फक्त 11 मिनटां खातीर चल्ले. हाका लागून दुसऱ्या दिसा प्रस्नोत्तराचो तास जावंक ना. एल्टन डिकॉस्टा हांणी हरकतीचो मुद्दो उपस्थित करून जर आपणे सभापतीन केल्ल्या विधानावेल्यान हक्कभंग केला जाल्यार सभापतीन सभाघराची हक्कभंग समिती स्थापन करची. हांव थंय इतर पद्दतीन लेखी जापेतल्यान म्हाजी बाजू मांडटा अशें सांगले. तांच्या ह्या म्हणण्याक विरोधी पक्ष फुडारी युरियल आलेमांवसयत काँग्रेसच्या हेर वांगड्यांनी तशेंच आमदार विजय सरदेसायन तेको दिल्लो. जाल्यार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सभापती आड केल्ल्या विधाना खातीर हक्कभंग समितीची गरज ना, एक तर एल्टनान सभाघरात सभापतींनी माफी मागची ना जाल्यार फॉयरान माफी मागची, ते शिवाय सभाघराचे फुडले कामकाज जावंक शकना अशी मागणी लावन धरली. जाल्यार सभापती रमेश तवडकर हांणी एल्टनाक तुवें माझो न्ही जाल्यार सभापती पदाचो अपमान केला अशें सांगून एल्टनाची समजूत काडपाचो यत्न केलो. उपरांत मुखेलमंत्री सावंत हांणी हाच्या फुडें अशें जावचे न्हय म्हणून सभाघराचे कामकाज फुडें व्हरचे अशी मागणी सभापती कडेन केली. उपरांत सभाघराचे कामकाज औपचारिकरित्या सुरू जाले. बेडाक रावपी बिगर गोंयकारांची नोंदणी सक्तीचे करपी विधेयक फुडल्या विधानसभेत धाडटले अशें विधान मुखेलमंत्री तशेंच घर मंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केला. कळंगूटचे आमदार मायकल लोबो हांच्या लक्षवेधी सूचने वेळार गोंयात गुन्यांवाचो आंकडो वाडत आसा, तशेंच हे गुन्यांव करपा फाटल्यान बिगर गोंयकारांचो हात आसता अशें सभाघराचे नदरेक हाडून दिल्ले. हे शिवाय बाउन्सरची गुंडागिरी वाडल्या, ते सिक्युरिटी दिवच्या परस गुंडगिरी चड करता अशें दिसून आयला अशें आमदार विजय सरदेसाय हांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिले. ह्या वेळार बाउन्सरांची कॅटेगरी थारावची, तशेंच जर कोण स्वरक्षणा खातीर बाउन्सर दवरता जाल्यार तांची नोंदणी करची, तशेंच बाउन्सर सेवा दिवपी कंपनीची नोंदणी करप सक्तीचे करपी विधेयक हाडटलो अशें विधान मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केलां. तशेंच पुलिसांच्या गस्तीत वाड, भौशीक सुवातींनी सीसीटीव्ही कॅमेराची थेट पुलीस स्टेशनाक जोडणी, गोंयात कामार येवपा खातीर बिगर गोंयकारांचे माहिती तंत्रज्ञानाचो उपेग करून डिजिटल आयडेंटिफिकेशन पद्दतीन नोंदणी करतली अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. सुवाती विकत घेतल्या उपरांत पोय पुरोवपाच्या प्रमाणात वाड जाला, हाका लागून उदकाचो वांटो बंद जाता, तशेंच शेतां आनी राज्यांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी उदक साचून रावता. ही बाब मांद्रेचो आमदार जी तारोलकार हांणी लक्षवेधी सूचनेवेळार सभाघराचे नदरेक हाडून दिली. ही बाब गंभीर आसून गोंयच्या पोयची मामलेदारांनी अहवाल तयार करचो अशी मागणी जी तारोलकारान केल्या. ह्या वेळार सरकारी सुवातींनी आशिल्ली उदकाचो वांटो अतिक्रमण करून पुरोवचो यत्न जाता अशें सभाघराचे नदरेक हाडून दिले. 2024-25 शिक्षणीक वर्सा खातीर केंद्र सरकारचे राष्ट्रीय शिश्यवृत्ती पोर्टल 22 दिसांनी उक्ते जातले. ह्या पोर्टला वेल्यान अनुसूचित जाती जमाती तशेंच हेर येवजण्यांचे मॅट्रिके आदले आनी मॅट्रिके उपरांतचे शिश्यवृत्ती अर्ज भरचे अशें राज्य सरकारच्या आदिवासी कल्याण खात्यान कळीत केला. 31 डिसेंबर मेरेन हे पोर्टल उक्ते आसतले. शाळेच्या नोडल शिक्षकांक 15 जानेवारी 2025 मेरेन तपासचे पडटले. 31 जानेवारी 2025 मेरेन अर्जाची छाननी जावन केंद्रीय यंत्रणेक ह्या अर्जांची माहिती मेळटली. शिश्यवृत्ती अर्ज भरतासतना विद्यार्थ्यांचे बँक पासबुक अपलोड करपाची गरज ना. शिश्यवृत्ती निधी दरेक विद्यार्थ्याच्या आधार फारीकपण पुलावरी खात्याचे जमा जातलो अशें आदिवासी कल्याण खात्यान कळीत केला. सर्वसामान्य लोकांमध्ये उद्योजकता कसो वाढोवपा खातीर सूक्ष्म लहान आनी मध्यम उद्देग विकास आनी सुविधा कार्यालय मडगांव हांच्या वतीन फाल्यां सकाळी 10 वरांचेर व्याख्यान सभाघर कला आनी संस्कृती संचालनालय पाटो पणजे हांगा उद्देजकताय जागृताय कार्यक्रमाचे आयोजन केला. ह्या कार्यावळीत उद्यम नोंदणी शिबीर जातले आनी बँक येवजण्यांची माहिती दितले. पात्र सहभागी व्यक्तींक ह्या कार्यावळीचो फायदो घेवचो अशें आयोजकांनी कळीत केला. स्वामी विवेकानंद विद्याप्रसाद कॉलेज ऑफ कॉमर्स बोरी हांगाच्या एनएसएस पंगडान बोरी ग्रामपंचायत, बोरी जैव विविधता वेवस्थापन समिती, एनजीओ आनी फोंडेच्या शाळेच्या सहकार्यान एक पेड माके नाम ह्या विशयाचेर झाडां रोवपाची कार्यावळ बोरी रान वाठारांत घडोवन हाडली. पर्यावरण संवर्धनाक समर्पीत आशिल्ल्यान उमेदीन वांटो घेतलो. महाविद्यालयाचे कार्यवाही प्राचार्य डॉ शेखर सावंत हांणी आपल्या भाषणांत झाडां रोवप आनी पर्यावरण संवर्धन हांचे म्हत्व सांगले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.